युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीः अपरिग्रहः। या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं व्याख्यान आपण पाहतो आहोत। या श्लोकापासून भगवंतांनी ध्यानाची प्रक्रिया भगवद्गीतेमध्ये सांगायला सुरुवात केली। ही ध्यानाची प्रक्रिया ऐकण्यासाठी अर्जुन अतिशय उत्सुक झाला असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। अशा करता उत्सुक झाला की भगवंतांनी योगयुक्त अशा पुरुषाचं अतिशय बहारदार वर्णन अर्जुनाला सांगितलं आणि ते वर्णन ऐकून अर्जुनाला अशी उत्सुकता निर्माण झाली की हा योगयुक्त होतो तरी कसा। सर्वसाधारणपणाने व्यवहार करत असताना, वर्तन करत असताना ज्या गुणांनी वर्तन व्हावं अशी सज्जनाची अपेक्षा असते, आपण संकटात सापडावं, आपलं मन अस्वस्थ व्हावं, आपण अशांतीने आपल्याला विविध प्रकारच्या अडचणी सतत येत राहाव्यात आणि त्या अडचणींनी आपण सुख दुःखाच्या गटांगळ्या खात राहावं असं सहसा कोणाला वाटत नाही। त्याच्याऐवजी इंद्रिय आपल्या ताब्यात हवीत, आपलं मन शांत हवं, आपण अत्यंत समाप्त चित्ताचे असावेत। काय होते बरं, आपलं चित्त अत्यंत समाहित असावं, शीत उष्ण सुख दुःख आदी जी द्वंद्व आहेत त्या द्वंद्वामध्ये आपण न सापडावं, आपण गटांगळ्या न खाव्यात, आपण तृप्त असावं, शांतीनी प्रेमानी समाधानानी तृप्त असावं असंच प्रत्येकाला वाटतं आणि ते वर्णन भगवंतांनी केलं। योगयुक्त पुरुषाचं जे वर्णन केलं, ज्या वर्णनाने अर्जुन आकर्षित झाला, ती सर्वसाधारणपणाने आपल्या सर्वांचीच आकांक्षा आहे। आपल्या सर्वांनाच असं वाटतं की आपलं जीवन या प्रकारचं घडावं। जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः। मागच्या वेळेला हे सांगून झालेलं आहे खरं। ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, ज्ञानामुळे जो तृप्त झालेला आहे, विज्ञानामुळे म्हणजे त्या ज्ञानाची जगताच्या वर्तणुकीशी मेळ घालत असताना, मिळणी करत असताना जो तृप्त आहे, ज्याला ही मिळणी करता येते आहे, कुटस्थो म्हणजे आपल्याच अंतर्यामी असणाऱ्या आत्मतत्वाशी जो समरस झालेला आहे, विजितेंद्रिया ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत, अशा असा जो आहे त्याला युक्त असं म्हणतात. स्वैरवर्तन करणारा जरी मनुष्य असला तरी देखील त्याला माहित असतं की आपण असहाय्यतेने स्वैरवर्तन करतो आहोत. खरं म्हणजे आपलं हे चुकतं आहे. तसंच त्याच्या ठिकाणी समबुद्धी असते असं भगवंत वर्णन करतात. जो मित्र असतो, सुहृद असतो, उदासीन असतो, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा किंवा आपला द्वेष करतो असा, बंधुषु साधुषु अपिच पापेषु समबुद्धीर विशिष्यते, या सर्वांच्या ठिकाणी तो समबुद्धीने राहतो, योगी. असं वर्णन ऐकल्यानंतर अर्जुन अतिशय संतुष्ट झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे ते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती अनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. अलंकार वेगवेगळे असतात पण एकाच सोन्यापासून जसे बनलेले असतात, पाटल्या बांगड्या, गळ्यात घालण्याची माळ इत्यादी, त्यांचे आकार जरी वेगवेगळे असले तरी जसं एकाच सुवर्णाचे बनलेले असतात तशा प्रकारे एकाच सुवर्ण भंगाराचं परब्रह्माचं असं हे विश्व बनलेलं आहे असं त्याच्या लक्षात येतं. म्हणून तो सुरून मित्रा उदासीना मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुषु अपिच पापेषु समबुद्धीर विशिष्यते. जसं ज्ञानी म्हणजे सोनार, सर्व अलंकारांच्या बाबत याच्या आत सोनं आहे हे लक्षात घेऊन समबुद्धीने वर्तन करतो, तशा प्रकारे सोन्याचा दत्त, सोन्याची गाय, सोन्याचा त्रिशूल आणि सोन्याचीच अवतीभोवती असणारी कुत्री, या सर्वांचा सोनार ज्ञानदृष्टीने पाहून एकाच मूल्यांनी जसा विचार करतो तसा हा सुरून मित्र उदासीन मध्यस्थ द्वेष बंधु साधू आणि पापी यांच्याबद्दल याच्या आत परमात्माच भरून राहिलेला आहे अशा बुद्धीने अशा दृष्टीने पाहतो. याला भगवंतांनी समबुद्धीर विशिष्यते असं म्हटलेलं आहे. हे पाहून हे ऐकून अर्जुन अति आकृष्ट झाला या वर्णनाकडे आणि त्याच्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण झाली की असं जेणेकरून होईल, कारण हे झालं तर समाधान आहे, शांती आहे, हे जर झालं तर निश्चिंतता आहे. आणि अर्जुन अशा रीतीने उत्सुक झाला म्हणून भगवंतांनी ध्यान योग सांगायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराज मात्र या वर्णनामध्ये रमलेले आहेत. ध्यान योगाचं तर अतिशय उत्तम असं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, पण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज एकूण भावतरंग त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले तर त्या भावतरंगांबद्दल आपल्याशी बोलत आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असाधारण अशी निष्पन्नांची लक्षणं श्रीकृष्णांनी जेव्हा सांगितली, श्रीकृष्ण म्हणजे ज्ञानी पुरुषांमध्ये देखील श्रेष्ठ, देखणे यांचा दिठीचा दीपू, जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची, ज्यांच्या संकल्पाने विश्व निर्माण झालं असे हा गा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एकैक काय तयाचे आकळशील तू. त्यांचं नाम जरी घेतलं तरी देखील त्या नामापुढे गगन देखील थोकडं वाटावं अशा श्रीकृष्णांचे एक एक गुण तू काय समजशील. म्हणून असो हे वानणे सांगो नेणो कवणाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते. श्रीकृष्ण भावविलासामध्ये अर्जुनाला म्हणत आहेत असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की असा जो प्राप्त पुरुष आहे त्या प्राप्त पुरुषाची स्तुती माझ्या हातून घडली. खरं म्हणजे कोणाची लक्षणं सांगितली, कोणाला समोर ठेवून सांगितली कोण जाणे, कारण असे प्राप्त पुरुष पुष्कळ आहेत. पण ही लक्षणं तुला सांगावी या निमित्ताने, या निशाने माझ्याकडून बोलणं झालं. आणि श्रीकृष्णांना असं वाटायला लागलं की हे बोलणं ऐकून अर्जुनाला जर अत्यंतिक गोडी निर्माण झाली आणि हे लक्षण ऐकता ऐकता जर अर्जुन पूर्ण झाला, प्राप्त झाला, परमात्मा तत्वाशी एकरूप झाला, द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या किजेल उघडी, तरी अर्जुना पढिये हे गोडी नासेल हन. जर अर्जुन एकरूप झाला तर हे ऐकण्यातली गोडी अर्जुनाची निघून जाईल असं श्रीकृष्णांना वाटलं. ऐकता ऐकता जर भावाशी समरस झाला तर तो त्या भावाचा अनुभव घेणारा होईल आणि मग मी बोलायचं कोणाशी. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे केले मनची वेगळं वाणे भोगावया. अशी मंडळी असतात की ज्यांना सोहम भाव हाच सर्वस्व असतो, मोक्ष हेच सर्वस्व निधान असतं आणि ते मोक्ष तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी म्हणून ते प्रयत्नशील असतात. ते तो मोक्ष एक वेळ गाठतील देखील, पण हा मोक्ष त्यांनी प्राप्त केल्यानंतर मग माझ्यावर प्रेम करणारं कोण उरेल असं श्रीकृष्णांना वाटायला लागलं. हे सगळे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेले भाव आहेत. असे जे लोक आहेत की जया सोहम भाव हा अटकू, जणू सोहम भाव ही ज्यांची मर्यादा आहे त्याच्या पलीकडे जाऊन, सोहम भावाच्याही पलीकडे जाऊन तो मुरवून मग परत कृष्णप्रेम धरणं हे फार क्वचित थोड्या अशा मंडळींच्या ठिकाणी होतं, जे व्यासांच्या ठिकाणी झालं, जे भीष्मांच्या ठिकाणी झालं, जे विदुरांच्या ठिकाणी झालं, जे सांदीपनींच्या ठिकाणी झालं. पण एरवी साधक साधारणपणाने साधना करतो तो सोहम भाव प्राप्त करण्यासाठी साधना करतो आणि एकरूपतेत समाधान मानतो आणि ही एकरूपता प्राप्त केल्यानंतर परत माझ्यावर प्रेम करणारं उरतं तरी कोण. मोक्ष सुखासाठी रंक झाल्यासारखे सोहम भाव प्राप्त करण्यासाठी जे प्रयत्नशील असतात अशा मंडळींच्या दृष्टीचा कलंक तुझ्या प्रेमाला न लागो. तयाची दिठीचा झणे कळंकू लागेल तुझी या प्रेमा. झणे हा मराठीत शब्द असा आहे की लागेल पण लागू देऊ नकोस असा त्याचा अर्थ. मी वर्णन करत असताना किंवा मी निरूपण करत असताना याचा जर अहंकार नाहीसा झाला आणि मी आणि हा एकरूप असा बोध जर याला झाला तरी मग काय किजेल ऐकले या असं जर झालं तर परत मी एकटाच राहायचो. दिठीची पाहता निविजे का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटूनी खेव दिजे असे कवण आहे. सद्गुरूंना देखील अपेक्षा असते. मागच्या वेळेला सांगितलं की एखादा असा सत्वशील शिष्य समोर असावा की जो पाहिल्यानंतर सद्गुरूंना असं वाटतं की माझी दिठी निघून जाते आहे. ज्याच्याशी तोंड भरून बोलावं, अंतरीचं गुज ज्याला सांगावं, ना तरी दाटून खेव दिजे ऐसे कवण आहे. दाटून अगदी घट्ट आलिंगन द्यावं असं एरवी कोण असू शकेल. सद्गुरूंना देखील इच्छा असते, आस असते की असा कोणीतरी एखादा सत्शिष्य असावा. आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी, ते कवणासी चावळावी जरी ऐक्य जाहले. आपल्या मनामध्ये जे येतं स्वैर ते कोणाशी तरी बोलावं असं तर वाटतं. जर ऐक्य झालं अर्जुनाचं आणि श्रीकृष्णांचं तर श्रीकृष्णांना वाटतं असं स्वैर मनात येणारं ज्याच्यापाशी बोलावं असं मग उरेल कोण? सख्य भक्ती आपण पाहतो आहोत. श्रीकृष्णांना अर्जुनाबद्दल कसा सख्य भाव होता त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे नि हाताशने बोला माझी मन मने आलिंगुसरले. हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ उघडे कृष्ण सुखाचे ची रूपडे वोतले गा. खरं म्हणजे हे ऐकायला थोडस अवघड वाटेल, विचित्र वाटेल, कारण देवाला अथवा सद्गुरूंना शिष्याची इतकी आवड असते हे कधी ऐकलं नव्हतं. पण लक्षात घ्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी जाणपा पार्थ उघडे कृष्ण सुखाचे ची रूपडे ओतले गा. अर्जुन हा कृष्ण सुखाचं मूर्तिमंत ओतीव असं रूप होऊन गेलेलं आहे. कृष्ण हे जणू सुखरूप आणि तो धातू ओतून जसा जशी मूर्ती बनवतात तसा अर्जुन कृष्ण सुखानी परिपूर्ण बनलेला असा झालेला आहे. हे असो वयसेची या शेवटी जैसे एकची विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं आलेलं होत. अगदी वयाच्या शेवटच्या शेवटच्या दशेमध्ये स्त्रीला एखाद्या जिला आतापर्यंत मूल झालेलं नाही अशा स्त्रीला अपत्य प्राप्ती व्हावी आणि मग त्या मुलाबद्दलचं प्रेम तिच्या मनामध्ये इतकं दाटून यावं, त्याच्याकरता काय करू आणि काय नको असं तिला व्हावं. तैसे जाहले श्री अनंता तसं तसं श्रीकृष्णांचं झालं. ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. असं मी खरं म्हणजे म्हटलं नसतो, ही उपमा मी दिली नसती, जर त्याचं हे अतिवर्तन श्रीकृष्णांचं अर्जुनाशी जर मी पाहिलं नसतं तर मी असं म्हटलं नसतो. पहापा नवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज परीपुढे वालभाचे भोज नाचत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पहा ना कसं आश्चर्य आहे, नवल आहे, चमत्कार आहे. काय ही सांगण्याची आवड श्रीकृष्णांची, कुठं ते उपदेश करत आहेत, केऊ ते झुंज एका बाजूला युद्धाकरता उभे आहेत आणि उपदेश चाललेला आहे. परीपुढे वालभाचे भोज नाचत असे. जो आवडता आहे त्या आवडत्याच्या कौतुकामुळं असं सगळं घडत आहे. त्याचं किती कौतुक तो विचारेल, त्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आवडी आणि लाजवी. आवड असेल तर लाज शक्य नसते. ज्या संदर्भात आवड असते त्या संदर्भात थोडीशी लज्जा देखील बाजूला सारून, लाज देखील बाजूला सारून, संकोच देखील बाजूला सारून, ज्या विषयात आवड आहे त्या विषयाच्या ठिकाणी प्रवृत्तीही होतेच होते. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी. व्यसन आहे आणि परत त्या व्यसन वागवतो आहे म्हणून शीण देखील होतो आहे असं शक्य नाही. उलट शीण झाला की व्यसन करावं असं वाटतं. आमच्या ऑफिसमध्ये एक जण होते, ती एक छोट्या व्यसनांबद्दल मी म्हणतोय, मोठ्या व्यसनांचं सांगत नाहीये. काय नाव त्याचं, एक तंबाखूची पेस्ट असते, इपको का काहीतरी नाव होतं त्याचं, इपको इपको. ऑफिसर होते आणि काउंटर संपला, अगदी चार तास काउंटर संपायची वाट पाहिजे किंवा मधून अधून एखादी चक्कर मारायचेच. पण आत बेसिनच्या तिथं जाऊन डोळे मिटून अक्षरशः त्यांचं सगळ्या बाजूनी ते मर्दन चाललेलं असायचं. कधी कधी मी म्हणायचो की अहो काय इतके डोळे मिटून काय, ते म्हणायचे की तुला वजे काय करणार, याच्यात काय सुख आहे, याच्यात किती आनंद आहे, तुला काय करणार म्हणे. मी म्हटलं अहो याच्याशिवायच मी आनंदात आहे, तुम्हाला आनंदाकरता हे कशाला करायला लागतं. ते म्हणाले आता सापडलंय ना काय करणार, आता शीण निर्माण झालं की व्यसन करायचं, याच्याशिवाय पर्याय नाही. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही. वेड लागलेला आहे आणि भ्रम झाला नाही असं कसं होईल. वेडामध्येच भ्रमाचा समावेश आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत कृष्ण आणि अर्जुन यांच्या प्रेमाबद्दल, ते असं म्हणतायत जर आवड असेल तर लज्जा नाही, संकोच नाही, युद्धभूमी असली तरी उपदेश चालू आहे. अर्जुनाचा प्रश्न भगवंतांची उत्तरं चालू आहेत. व्यसन आणि शिणवी, अर्जुनाशी बोलण्याचं व्यसन लागलेलं आहे, आता शीण नाही. पिसे आणि न भुलवी, वेळ लागलेला आहे तर मग भ्रमातच वर्तन होणार. इतकं अर्जुनाचं प्रेम निर्माण झालेलं आहे की काय प्रसंग आहे आणि आपण काय करतो आहोत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पहा पा नवल कैसे चोज, के उपदेशू केवते झुंज, तरी पुढे वालभाचे भोज नाचत असे. म्हणून भावार्थू तो ऐसा, म्हणून या सगळ्या सांगण्याचा इत्यर्थ असा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा. मैत्री करण्यासाठी मूर्तिमंत आश्रय जर कोणी असेल तर अर्जुन आहे. भगवंतांच्या मैत्रीचा आश्रय अर्जुन होऊन राहिलेला आहे. सख्य भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम, एवढी मजल शिष्यांनी मारलेली आहे. श्रवणापासून सुरुवात झाली, वेध लागला, ज्याचं श्रवण करतो आहोत प्रतिपाद्य विषय आहे तो विषय इतका आवडायला लागला की बास. त्यामुळे असं व्हायला लागलं की श्रवण आहे म्हटल्यानंतर आपोआप पाय वळतात. बघा आज रविवार आहे आणि 12 महिने तुम्ही येताय, मुसळधार पाऊस असेल तुम्ही येता, थंडी असेल तरी तुम्ही येता, हे दोन्ही मजले गच्च भरलेले आहेत कशा करता. प्रतिपाद्य विषयाची जर गोडी निर्माण झाली तर मग हळूहळू श्रवण करावं असं वारंवार वाटायला लागतं आणि श्रवण करून श्रवणासारखं वर्तन घडावं असंही वाटायला लागतं. त्यामुळे ज्याच्याकडून श्रवण करतो त्याची स्तुती करणं म्हणजे कीर्तन, आणि ज्याचं श्रवण करतो म्हणजे परमार्थाचं श्रवण करतो, परमात्म विषयाचं श्रवण करतो, त्याचीही स्तुती करतो, त्याचंही स्तवन करतो, असं कीर्तन आपोआप निर्माण होतं. त्याच्यातून विष्णोः स्मरणम, ज्याचं श्रवण करतो त्याच्या वाचून काही कर्मेनासं होतं. म्हणून श्रीकृष्ण, राम अथवा सद्गुरु यांचं नाम मुखामध्ये यायला सुरुवात होते आणि मग ध्यानादी साधना करायला लागतो. काया वाचा मने सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे, आणि सद्गुरूंच्या पाद सेवनामध्ये सद्गुरूंनी सांगितलेली उपासना येते. सद्गुरूंना त्यांचे पाय धुवून घेण्यात रस नसतो. सद्गुरूंचे पाय याचा अर्थ परमात्मा, ज्या पायावर सद्गुरू उभे आहेत ती गोष्ट मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. मग तो पूजा करतो, अर्चनम वंदनम दास्यम आणि सख्यम. एवढं झाल्यानंतर सद्गुरूंच्या देखील अत्यंत मर्जित असा शिष्य येतो. त्यांनाही असं वाटायला लागतं की आपल्या अंतरी आहे ते सांगण्यासाठी हा योग्य आहे, यालाच सांगावं, याच्याखेरीज दुसरा कोणी नाही असं सद्गुरूंनाही वाटायला लागतं. तेव्हा सख्य भाव निर्माण होतो. हा सख्य भाव देखील मी सांगितलं सद्गुरूंच्या बाजूनी असतो. सद्गुरू सख्यत्वानी बोलतात म्हणून सद्गुरूंच्या खांद्यावर हात टाकायचा नाहीये. सद्गुरूंनी तुमच्या खांद्यावर हात टाकला तर चालेल. सद्गुरूंशी सलगी याचा अर्थ तुम्ही दास्य भावानीच आहात, श्रवण भावानीच आहात, कीर्तन भावानीच आहात आणि ते सद्गुरूंना इतकं आवडतं आहे की याच्यापाशी आता सर्व बोलावं असं त्यांना वाटतं आहे. वर वर्णन केलं तसं याचीही भीड थोडीशी मोडलेली आहे. व्यक्ती म्हणून तो त्यांच्या अतिशय जवळ गेलेला आहे, मर्यादा सांभाळून जवळ गेलेला आहे. म्हणून भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा. अर्जुन म्हणजे मूर्तिमंत मैत्रीला झालेला आश्रय श्रीकृष्णांच्या. की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण उतो. सुखे नैव मनाचा शृंगार म्हणजे मन अत्यंत सुखरूप होणं. असं झाल्यानंतर ज्या सुखाच्या गोष्टी बोलल्या जातात त्या ज्याच्याशी बोलल्या जातात तोही सुखरूप होऊन जातो आणि त्याच्या ठिकाणी सांगणाऱ्याच्या मनाचं प्रतिबिंब उमटतं सुखाच्या रूपाने. म्हणून अर्जुन हा जणू भगवंतांकरता आरसा झालेला आहे. भगवंतांना जे सुख वाटतं आहे त्या सुखाचं प्रतिबिंब जणू अर्जुनाच्याही मनामध्ये उमटतं आहे. यापरी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. अशा करता हा पुण्य पवित्र असा अर्जुन या जगतामध्ये भक्तिरूप बीज पेरण्यासाठी उत्तम क्षेत्र असणारा, शेत असणारा, की ज्या जमिनीमध्ये या बीजाची लागवड करावी तो अर्जुन श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. या गुणांमुळे तो श्रीकृष्णांच्या कृपेला पात्र झालेला आहे. हो का आत्मनिवेदना तळींची. जे पीठिका होय सख्याची पार्थू अधिष्ठात्री तेथींची मातृका गा. खूप महत्वाची ओळी आली बघा. आत्मनिवेदन म्हणजे आपला सर्व भाव परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण करणं. आत्मनिवेदन म्हणजे चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरूचे नि योगे. ते आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे आपण वेगळेपणाने किंचितही न उरणं आणि परब्रह्म सत्तेशी तदाकार होऊन राहणं. ही आत्मनिवेदन ही नववी शेवटची भक्ती सांगितलेली आहे. मी मगाशी श्रवणम कीर्तनम विष्णोह स्मरणम इथपासून दास्यापर्यंतचा आणि सख्यापर्यंतचा असा उल्लेख केला. सख्यानंतर असणारी भक्ती म्हणजे बोधच, एकरूपताच. या एकरूपतेच्या थोडी अलीकडची, आत्मनिवेदनाच्या थोडीशी अलीकडची, जे पीठिका होय सख्याची, जी अवश्यम भावी अशी स्थिती आहे, स्थान आहे, आसन पीठिका म्हणजे आत्मनिवेदनाच्या अलीकडची स्थिती, ती म्हणजे सख्य भक्तीची स्थिती. पार्थू अधिष्ठात्री तेथींची मातृका गा. अर्थ म्हणजे अर्जुन हा या सख्य भक्तीची अधिष्ठानभूत अशी देवता आहे. सख्य भक्ती म्हणजे अर्जुन, सख्य भक्तीची देवता म्हणजे अर्जुन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पासीची गोसावी न वर्णिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुन तो सहजे पढिये हरी. पासीची गोसावी न वर्णिजे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शेजारी एवढा गोसावी म्हणजे श्रीकृष्ण आहे, पण त्याचं वर्णन मी करत नाहीये, तर पार्थाची स्तुती करतो आहे. पासीची गोसावी न वर्णिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, पायिक अर्जुन सेवक त्याची स्तुती मी करतो आहे, त्याचे गुण काय आहेत ते मी सांगतो आहे. ऐसा अर्जुन तो सहजे पढिये हरी, अशा योग्यतेचा जो अर्जुन तो म्हणून भगवंतांना सहजच पढिये म्हणजे आवडता होता याच्यात शंका नाही. पहापा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पतीहुनी काय न वानिजे पतिव्रता. अतिशय प्रीतीनी जी आपल्या पतीची सेवा करते, पहापा अनुरागे भजे, अत्यंत प्रेमानी हे प्रेम अंतकरणात असावं लागतं. पतीवर अत्यंत एकनिष्ठ भाव असावा लागतो. हे प्रेम करता येत नाही, हे प्रेम घडतं. मी अशी एक गोष्ट ऐकली ती, की एकदा एक पती अत्यंत दमून भागून दिवसभर त्याची फिरतीची नोकरी होती, फिरून फिरून दमून घरी आला. रात्र झालेली होती, 9:30 रात्रीचे झालेले होते. पत्नी वाट पाहत होती. पती आला आणि पत्नीला म्हणाला की खूप दमलंय आणि तहानही लागलीय, जरा पाणी आणून देतेस का. तर पत्नी आत गेली आणि पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली. पाहते तर दमून भागून आलेला पती तिथं पलंगावर बसलेला होता, तो तसाच झोपी गेलेला तिला दिसला. त्याला झोप लागलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्यांनी असं पाहिलं की आपली पत्नी पाण्याचा ग्लास घेऊन आपल्या पायांपाशी उभी आहे. त्यांनी विचारलं की तू इथं उभी का आहेस. ती म्हणाली की तुम्ही दमून भागून आलेले होतात, दिवसभर बाहेर होतात, आलात आणि म्हणालात की मला तहान लागलीय, मी पाणी घेऊन येईपर्यंत तुम्ही झोपलात. तो म्हणाला मग तू झोपली का नाहीस. ती म्हणाली की तुम्हाला तहान लागलेली होती, तुम्ही दमलेले होतात, कधीही उठाल, तुम्हाला पाणी नको का द्यायला म्हणून मी उभी होते. सकाळी किंवा पहाटे घडलेला हा संवाद आणि रात्री घडलेला संवाद, दोन्ही संवाद गुप्तचरांनी तिथल्या सम्राटाला सांगितला की आपल्या राजधानीच्या शहरामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली, कधी अनुभवाला न येणारी अशी गोष्ट घडली की पती दमून भागून घरी आला, त्यांनी पाणी मागितलं आणि पाणी देईपर्यंत झोपून गेला आणि पत्नी रात्रभर पाण्याचा ग्लास घेऊन तेला घेऊन उभी होती. तो म्हणाला की तू मग झोपायचंस, तर ती असं म्हणाली की तुम्ही कधी उठाल, तहान लागली ती म्हणून मी झोपले नाही. तर राजा असं म्हणाला की अशा प्रकारचं अद्भुत प्रेम आपल्या देशात आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा प्रकारची कुटुंब संस्था आपल्या राज्यामध्ये आहे, तुम्ही त्या पती पत्नींना बोलून घ्या. बोलून घेतलं गेलं आणि तिचा फार मोठा सन्मान केला, तिला बराच मोठा आहेर भेटवस्तू राजाने दिली. ही बातमी सगळीकडे पसरली तेव्हा एक पत्नी असं म्हणाली की त्यात काय झालं, एवढ्याशा घटनेकरता त्यांनी हिरे आणि जवाहीर असे द्यावेत ही काही फार मोठी गोष्ट नाही. तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की याच्यात विशेष काहीच नाही, उद्या तुम्ही दमून भागून घरी या, उद्या तुम्ही दमून भागून घरी या. तो दमून भागून घरी आला, त्याला पर्याय नव्हता, आणि मला पाणी मागा, म्हणा की मी दमलेलो आहे, मला पाणी पाहिजे, मी आतून पाणी घेऊन येईन. आणि म्हटल्याप्रमाणे सगळं झालं, तो दमून भागून घरी आला, त्यांनी पाणी मागितलं, ती पाणी घेऊन आली, तोपर्यंत हा झोपला, तो झोपला म्हणून मग ही झोपली. आणि सकाळी उठल्यावर मोठ्यांदा म्हणाली, नवरा म्हणाला की इतका वेळ तू जागी का होतीस, उभी का राहिलीस, तेव्हा ती म्हणाली की तुम्ही दमून भागून आलेले होतात, तुम्हाला तहान लागलेली होती, तुम्ही कधी उठाल. परत गुप्तचरांनी हा संवाद ऐकला, राजाने बोलून 10 आसुडाचे फटके अशी शिक्षा दिली. ती म्हणाली की बरा न्याय, एकीला एवढं मोठं दान दिलं आणि माझ्या नशिबी फटके. तेव्हा तो राजा असं म्हणाला की हे जे प्रेम आहे हे प्रेम आतून यायला लागतं, ते उष्ण आणून चालत नाही. पहापा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतीहून काय न वानिजे पतिव्रता. अतिशय प्रेमानी जी पतीची सेवा करते आणि जिची सेवा तिच्या प्रियोत्तमाला मान्य आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत बरं का, म्हणजे हिची सेवा ही आणि त्यांनी हिची सेवा काय तो शब्द आहे कबूल करायला पाहिजे, मान्य करायला पाहिजे. मला ही सेवा मान्य आहे त्यालाही तेवढाच आदर पाहिजे त्या सेवेबद्दल, ही सेवा करती असं थोडक्यात त्याला वाटलं पाहिजे. असं जर असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते पतीहून काय न वाणीजे पतिव्रता, असं जेव्हा असेल तेव्हा पतीहून पत्नीची ज्यादा अधिक स्तुती का नको करायला, ती अधिक स्तुत्य का नसावी. तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा, म्हणून मला अर्जुन विशेष स्तवावा, अर्जुनाच्या गुणांचं विशेष वर्णन करावं असं मला वाटलं. जे तो त्रिभुवनींची या दैवा एकायतनु जाहला, जो कारण की तो अर्जुन त्रिभुवनींची या दैवा, त्रिभुवनांमध्ये मोठ्या दैववशात लीला चरित्र करत असणारा जो श्रीकृष्ण एकायतनु जाहला, त्याचं त्याच्या मैत्रीचं आश्रयस्थान होऊन गेला म्हणून त्याची स्तुती करावी असं मला वाटलं, याच्यात काही विशेष नाही. जयाची या आवडीचे निपांगे, अमूर्तू ही मूर्ती आवगे, ज्याच्या आवडीमुळं अधीन होऊन, पांगे म्हणजे ज्याच्या आवडीमुळं अधीन होऊन, अमूर्तू ही मूर्ती आवगे, खरं म्हणजे अव्यक्त पण व्यक्त दशेला येतो. बाराव्या अध्यायात म्हटलंय ना, तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे, हातीचे नी लीला कमळे पूजू तयाते, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगा वया लागुनी तयाचे अंग, तयांचे आम्हा व्यसन आमूचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तई. अशा प्रकारचा भक्त जर मिळाला तर भगवंत असं म्हणतात की दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, दोन हात पुरे नाहीत म्हणून 4 हात घेऊन आलो, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. अशा भक्ताला चार हातांनी आलिंगन द्यावं म्हणून मी चार भुजा घेऊन आलो. तो पहावा हे मला डोहळे लागतात, माझी इच्छा तीव्र होते, म्हणून मी अचक्षुसी मज डोळे. वस्तुत सर्वतः चक्षु किंवा अचक्षु असणारा असा मी. तो रूप धारण करून येतो, दोन डोळे घेऊन येतो, त्याला पाहावं आणि समाधान प्राप्त करावं म्हणून. जयाची या आवडीचे नि पांगे अमूर्त ही मूर्ती आवगे. मी वस्तुत अमूर्त पण साकार होऊन जातो, व्यक्त दशेला येतो. पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. वस्तुत मी परिपूर्ण असताना ज्याच्या बाबत उत्कंठा मला लागते असा अशा प्रकारचा भक्त असतो अर्जुनासारखा. असं ज्ञानेश्वर महाराज सहज उद्गार काढत असताना श्रोते इतके खुश झाले त्याचंही वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केले बर का. तव श्रोते म्हणती दैव. श्रोत्यांच्या ठिकाणी उद्गार निर्माण झाले. वाह दैव दैव काय मोठी गोष्ट आपण ऐकतोय. कैसी बोलाची हवाव. श्रोते ज्ञानेश्वर महाराजांना आता म्हणतात त्याच्याही ओव्या पटापट ज्ञानेश्वर महाराजांनी रचल्या. श्रोते म्हणती दैव. काय दैववशात ही गोष्ट मी ऐकतो आहोत तुमच्याकडून असं श्रोते म्हणतात. कैसी बोलाची हवाव. तुमचं बोलणं इतकं उत्तम शोभायमान आहे. काय नादाते हन बरव जिणवनी आली. जणू नाद ब्रह्माला तुमच्या बोलण्याचं सौंदर्य इतकं आहे की नाद ब्रह्म देखील तुम्ही तुमच्या बोलण्याने जणू जिंकलत अशी प्रशस्ती श्रोते ज्ञानेश्वर महाराजांना देत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याही ओव्या केल्या. हा हो नवल नोहे देशी मराठी बोलीजे तरी आईशी. वाणे उमटता आहे आकाशी साहित्य रंगाचे. काय आश्चर्य झालं तोपर्यंत संस्कृत मध्येच निरूपण होत असत. भगवद्गीता हा पंडितांचा विषय होता. सर्वसामान्य लोकांपासून भगवद्गीतेतलं ज्ञान हे तसं दूरच होतं. नवल नोहे हे आश्चर्य नाही का. देशी मराठी बोलीजे तरी ऐशी. ही देशभाषा मराठी बोलायची तर अशा प्रकारे बोलायची हे किती नवल. म्हणजे तुम्ही मराठीत बोलताय आणि इतकं चांगलं बोलताय. मराठीत चांगलं बोलता येतं हे प्रथम ज्ञानेश्वर महाराजांनी मला वाटतं सिद्ध केलं. नाहीतर मराठी ही कित्येक भाषेंच्या तुलनेने इतकी चांगली भाषा समजली जात नाही ज्याच्यात आदब नाही नम्रता नाही. तुलनेने हिंदी किती नम्र आहे बघा. मराठी तशी नाही. पण श्रोते इथं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतायत हे मोठं नवलच की ही मराठी देशभाषा अशा अद्भुत प्रकाराने बोलली जाते हे आम्ही इथं ऐकतो आहोत. ज्याच्यामध्ये प्रेम आहे, ज्याच्यामध्ये शांत रस आहे, ज्याच्यामध्ये अद्भुत रस आहे. वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. असं वाटतं आहे की साहित्यरूपी आकाशामध्ये जणू उपमा आणि अलंकारांचे सप्तरंग उमटत आहेत. असं एवढं ज्ञानेश्वर महाराजांच्या मराठीची स्तुती केल्यानंतर आता मी जी ओवी वाचतो ती ऐका आणि तुम्ही मराठी भाषिक आहात तर अर्थ सांगा काय असेल त्या ओवीचा अर्थ. ऐका. कैसे उन्मेख चांदिणे तार आणि भावार्थू पडे गार. हे ची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. समजते काही. ज्ञानेश्वर महाराज सर्व प्रकारचं लिहू शकतात, पण हे अवघड नाहीये, आपल्याला अर्थ कळत नाही अशी आपली अडचण आहे. कैसे उन्मेख चांदिणे तार आणि भावार्थू पडे गार, कसं ज्ञानरूपी चांदण शोभायमान झालेलं आहे. कैसे उन्मेख चांदिणे तार चकचकीत स्वच्छ, आता या शरद ऋतूमध्ये कसं चांदणं पडतं, त्यात ज्या चांदण्यामध्ये गारवा देखील असतो आणि स्वच्छ असतं, आकाश निरभ्र असतं, आत्ताची स्थिती द्या सोडून. यावेळच्या कोजागिरीच्या दिवशी पाऊस होता, पण सहसा या दिवसांमध्ये इथून 2-3 महिने जे आकाश असतं ते अत्यंत निरभ्र, अत्यंत स्वच्छ असं चांदणं पडतं आणि एक प्रकारचा गारवा देखील येतो वातावरणामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कैसे उन्मेख चांदिणे तार ज्ञानरूपी चांदण, कसं स्वच्छ प्रकाश पडलेला आहे तार, आणि भावार्थू पडे गार, आणि भावा भावरूपी अर्थाचा अत्यंत सुखद असा गारवा सर्वत्र जाणवतो आहे, शीतलता जाणवते आहे. मात्र सुरुवातीला ओवी ऐकून आपण गार पडतो एवढं खरं. हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती, आणि असा गारवा पडल्यामुळं श्लोकरूपी श्लोकार्थरूपी कमळ, श्लोकांचे अर्थ ह्याच कोणी कुमुदिनी, फार अलंकारिक श्लोकार्थ याच जणू कोणी कुमुदिनी म्हणजे कमळ, चंद्र विकासिनी कमळ. हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती, त्या अतिशय उत्तम उमलतात. श्रोते ज्ञानेश्वर महाराजांच्या निरूपणाची स्तुती करतात. साडची निचाडा करी, तुझं निरूपण असं आहे की अरसिकाला देखील रसिकता निर्माण करेल, ज्याला अनावड आहे त्याला आवड निर्माण करेल. ऐसी मनोरथी ये थोरी तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. श्रोते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले की तुझं बोलणं असं आहे की ज्याला आवड नाही त्याला आवड निर्माण होईल, असं सुंदर तू बोलतो आहेस, असं श्रोते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले. ऐसी मनोरथी ये थोरी, असं श्रोत्यांचं मनोरथ, थोर मनोरथ ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत पोचल्यानंतर तेने विवळले अंतरी, ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणाला समाधान प्राप्त झालं, तेथे डोलू आला. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांना श्रोत्यांनी केलेली स्तुती अधिक त्याच्या आधी कृष्णांचं केलेलं वर्णन, अर्जुनाचं केलेलं वर्णन आणि त्याच्याही आधी योगयुक्त पुरुषाचं केलेलं वर्णन, हे सर्व ज्या पद्धतीने आणि ज्या झोकाने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आणि श्रोत्यांना आवडलं, श्रोते असं म्हणायला लागले की श्लोकार्थरूपी चंद्र विकासिनी कमळ जशी उमलावीत तसं आमचं अंतःकरण उमलून आलं. आवड नसणाऱ्याला देखील आवड वाटेल असं तुझं निरूपण आहे, हे ऐकून ज्ञानेश्वर महाराजांना अतिशय समाधान झालं. ते बोलण्याचे क्षणभर थांबले आणि डोलू आला. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज वक्ता डोलायला लागला, श्रोत्यांनी सांगितल्यामुळं वक्त्याला देखील थोडा डोल आला, वक्ता देखील खूप आनंद झाला. कसं लिहिलंय बघा, ते निवृत्ती दासे जाणीतले, हा सगळा प्रसंग जसा घडला तसा आनंदाचा निवृत्ती दासांनी म्हणजे ज्ञानेश्वरांनी जाणला. मग अवधान द्या म्हणितले आणि परत बोलायला सुरुवात केली, माझं जे बोलणं आहे त्याच्याकडे अवधान द्या, ऐका. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे, ही मोठी नवलाची गोष्ट आहे की पांडव कुळाच्या ठिकाणी कृष्ण या नावाचा दिवस उगवला आणि कृष्ण या दिवसाने पांडवांचं कुळ उजळून निघालं. काय वर्णन आहे. देवकीया उदरी वाहिला. देवकीने 9 महिने ज्याला आपल्या उदरामध्ये धारण केलं, यशोदा सायासे पाळीला आणि याला मोठं करताना यशोदेला किती त्रास झाला, किती संकट आली, किती कष्टानी, कारण किती खोडकर होता. त्याच्या बाललीलांनी वैतागून गेली. एकीकडं अत्यंत प्रेम आणि एकीकडं नको नकोशा झालेल्या अशा खोड्या. याला सांभाळणंच कठीण होत. नाथांनी अभंग लिहिलाय. यशोदेला कसा त्रास झाला याचं वर्णन नाथ करतात की रांगत असता असता एकदम श्रीकृष्ण अंगणातून दिसेनासे झाले आणि म्हणून यशोदा सगळीकडे फिरून सगळ्या बायकांना विचारते की कोणी याला पाहिलं का. कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला कुणीतरी सांगा की कुणीतरी सांगा की कुणीतरी सांगा की कृष्ण देखिला हाती घेवोनी या फुल अंगणी रांगत आले मूल सारवित मी होते चूल कैशी भूल पडियेली. थोडा वेळ बाजूला गेले काय भूल पडली आणि कुठं निघून गेला. माझा शोभे पिंपळ पान मेघ वर्ण ऐसा जाण याला म्हणती श्री भगवान. योगी ध्यान विश्रांती माझा कृष्ण देखिला. योगी पुष्कळ ध्यानामध्ये आम्ही ज्या ठिकाणी विश्राम पावतो तो हा तुझा मुलगा आहे असं यशोदेला म्हणत, पण आता तो हरवलाय त्याला यशोदा काय करणार. देवकीया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला असा हा का शेखी उपेगा गेला पांडवासी. पण हा पांडवांच्या उपयोगाला म्हणोनी बहु दिवस वळगावा का अवसरो पाहोनी विनवावा हाही सोसु तया सदैवा पडे जिना, म्हणून असा हा अर्जुन याची खूप सेवा केल्यावर हा प्राप्त होतो, हा प्रसन्न होतो। वेळ पाहावी आणि हा प्रसन्न असेल तर याला विनंती करावी। हाही सोसु तया सदैवा पडे जिना असाही विचार हा याबाबत करत नाही। हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्हे अंगी न ठकती माझा। एवढं सगळं ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागल्यानंतर निवृत्तीनाथांनी मध्ये थांबवलं ज्ञानेश्वर महाराजांना। जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरीत असे शब्द येतात की हे आता बास झालं तुझं, आता काय कथा आहे ती सांग, तेव्हा निवृत्तीनाथ बोललेले असतात। बाकी श्रोत्यांमधलं कोणी ज्ञानेश्वर महाराजांना असं थांबवणार नाही। हे असो निवृत्तीनाथ म्हणतात, कथा सांगे वेगी। लगेच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगायला सुरुवात केली। मग अर्जुन म्हणे सलगी, अर्जुन सलगीनी भगवंतांना म्हणतो आहे, देवा ये संत चिन्हे अंगी न ठकती माझा, तुम्ही जी संत चिन्ह सांगितली ती माझ्या ठिकाणी न ठकती, माझ्या ठिकाणी ती नाहीये, माझ्या ठिकाणी त्यांची वस्ती नाहीये। कोणती संत चिन्ह? म्हणून तर सुरुवातीला जितात्मनहा प्रशांतस्य परमात्मा समाहिता हे जे योगी पुरुषाचं वर्णन केलेलं आहे, तर ते माझ्या ठिकाणी नाही असं अर्जुन भगवंतांना म्हणतो। आणि माझ्या ठिकाणी नाही म्हणून तुम्ही मला हे सांगा अशी विनंती करतो। तो आपल्या निरूपणाचा विषय तूर्त नाही, सत्य भक्ती पाहणं एवढंच आपल्याला करायचं आहे। तर म्हणजे याच्या पुढच्या ओव्याही अतिशय सुंदर आहेत। अजून आहेत, अजून सत्य भक्तीच्या थोड्या ओव्या शिल्लक आहेत, पण पुढच्या वेळेला आपण हरिओम तस। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परास्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुंसीथाः मातृधक्कस्य स्मितनम्। ओम शांति